आणि लग्नाच्या गाठीवर स्वर्गात झुळतात. पेक्षा डिरेक्टली मलाच विचारलं असतं की काय आहे तुझ्या मनात.
चल आता सांग काय आहे तुझ्या मनात.
यावेळेस तुझ्या प्लॅनिंगने जाऊन बघू.